50 languages.
17.
17.
17.
Im Haus.
Ghar mein.
Ghar mein.
Hier ist unser Haus.
Ye hamara ghar hai.
Yeh hamara ghar hai.
Oben ist das Dach.
Chhat upar hai.
Chhat upar hai.
Unten ist der Keller.
Surana niche hai.
Surana niche hai.
Hinter dem Haus ist ein Garten.
Bagicha ghar ke piche hai.
Bagicha ghar ke piche hai.
Vor dem Haus ist keine Straße.
Ghar ke samne sadak nahi hai.
Ghar ke samne sadak nahi hai.
Neben dem Haus sind Bäume.
Ghar ke paas ped hain.
Ghar ke paas ped hain.
Hier ist meine Wohnung.
Ye mera nivas hai.
Ye mera निवास है.
Hier ist die Küche und das Bad.
यहाँ रसोई घर और स्नान गृह हैं.
यहाँ रसोई घर और स्नान गृह है.
Dort ist das Wohnzimmer und das Schlafzimmer.
वहाँ बैठक का कमरा और शयन गृह हैं.
वहाँ बैठक का कमरा और शयन गृह है.
Die Haustür ist geschlossen.
घर का दरवाजा बंद है.
घर का दरवाजा बंद है.
Aber die Fenster sind offen.
लेकिन खिड़कियां खुली हैं.
लेकिन खिड़कियां खुली हैं.
Es ist heiß heute.
आज गर्मी है.
आज गर्मी है.
Wir gehen in das Wohnzimmer.
हम बैठक के कमरे में जा रहे हैं.
हम बैठक के कमरे में जा रहे हैं.
Dort ist ein Sofa und ein Sessel.
वहां एक सोफा और एक कुर्सी है.
वहां एक सोफा और एक कुर्सी है.
Setzen Sie sich.
Kripya baithiye.
Kripya baithiye.
Dort steht mein Computer.
Wahan mera computer hai.
Wahan mera computer hai.
Dort steht meine Stereoanlage.
Wahan mera stereo system hai.
Wahan mera stereo system hai.
Der Fernseher ist ganz neu.
Television set ekdam naya hai.
Television set ekdam naya hai.